शेअर होणार
नाही, बिलकुल नाही. हे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. सर तुमचं नाव सांगा.
माझं नाव चंद्रकांत बळवंतपुरे.
बरं, तर मी तुमची मुलाखत घेत आहे, तर त्याची रेकॉर्डिंग करत आहे, तर त्याला तुमची संमती आहे का?
आता असणार तर चांगल्यासाठी आहे.
हो ठीक.
त्याचा दुरुपयोग होत असेल तर नाही.
हो बरोबर. तर तुम्हाला ब्लॉक कोणता पडतो, तालुका कोणता पडतो?
पालघर.
आणि हे क्लस्टर कोणतं आहे, केंद्र कोणतं आहे इथं? कडू ऐकलो होतं मी.
कडू पण आहेत आणि कुडू पण.
हो हो हो. सर काय वय आहे तुमचं सध्या?
माझं वय 57 वर्ष पूर्ण. 57 वर्ष 8 महिने.
हां. इथं जिल्हा परिषद कोणती शाळा?
ठाकूरपाडा.
सर शिक्षण काय झालं तुमचं?
SSC DED.
सर कधी लागला शिक्षक म्हणून?
22/10/84.
आणि सर हेड टीचर म्हणून कधी लागला?
हेड नाही,
आता हेड नाही ना,
हे प्रभारी.
प्रभारी
म्हणजे इथे प्रमुख शिक्षक
असं.
म्हणजे हेडला तेवढी मोठी शाळा नाही.
हो हो.
म्हणून हेडमास्टर इकडे होऊ नाही.
बरोबर.
आम्ही कार्यवाह. हेडची जागाच कार्यवाह.
हो हो. कार्यवाह शिक्षक.
त्याला आमचे प्रशी म्हणतात, प्रमुख शिक्षक.
सर तुम्ही ज्यावेळेस तुमची नेमणूक झाली त्यावेळेस पण ट्रेनिंग वगैरे तर झालेच असतील ना?
DED चं ट्रेनिंग झालेलं
चालूच होतं. आणि नियुक्ती झाल्यानंतर ट्रेनिंग झाली असेल?
किती वेळा ते
आहे ना. तर काही एखादं लक्षात असलेलं काही ट्रेनिंग सांगू शकता?
हो आहे ना, माझं सेवांतर प्रशिक्षण झालं.
सेवांतर?
हां, 12 वर्षानंतर क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम. गणित.
हे एकत्र होतं काय, सेवा अंतर्गत आणि क्षमताधिष्ठित? वेगळे.
ह्या सेवांतर प्रशिक्षणातला हा भाग आहे.
हा भाग होता असं असं.
तेव्हा क्षमता आल्या ना विद्यार्थी.
हो हो.
पहिलं कसं
कधी झालेलं
हे? माझं 91 साली असेल ना. 91 किंवा 92. फिक्स तारीख पाहिजे काढू का?
नाही नाही, काय गरज नाही. ते काय त्याच्यासाठी काय काय त्याचं संबंध नाही, फक्त इन जनरल. PM चा कार्यक्रम डायरेक्ट सुरुवातच करू. सर क्या KP मॅडम कधीपासून इथं जॉईन झाल्या, म्हणजे कधीपासून तुम्हाला माहिती आहे इथं?
ह्या मॅडम.
हो.
2 वर्ष होऊन गेले.
2 वर्ष झाले. कोरोनाच्या अगोदर आलेल्या का?
हो, कोरोनाच्या
नंतर आले.
तोरणाच्या अगोदर अगोदर एक होत्या ना के पी,
त्यानंतर
त्यांच्या कार्यकर्ते 2.5 वर्ष तरी झालं असं, 2 वर्ष तरी झाला
असं का?
दोन्ही के पी छान,
दोन्ही
माणसकी म्हणजे एक नंबर. म्हणजे कसं असते के पी आल्यानंतर यायला कचकिच कचकिट कचकुट करणार अशा प्रकारचा दोन्ही दोघींचा स्वभाव होता. आणि
त्याच्या अगोदर कोणत्या
लुसी मॅडम होते,
लुसी
प्रॉडक्ट्स
वसईच्या,
पण विरारूनच येतात. मार्गदर्शन दोघींचं पण छान होतं. म्हणजे आम्हाला म्हणजे असं वाटतं की के पी कधी आल्या ना तर म्हणजे असं कधी वाटत नाही की आहे काहीतरी कोणतरी आपलं पुस्तक काढलं असेल, म्हणजे खेळीमेळीच्या होतं. आता आमचं माताबाला गट होत म्हणजे त्या दिवशी होतं 14 तारखेला आपला हे होतं काय बालदिन, आमचा बालदिन पण साजरा झालेला होता. त्या आल्या, आमच्या माता गटांची मीटिंग होती त्यामध्ये त्या बसल्या स्वतः आणि त्यांच्याशी जवळजवळ 2 तास हितगुज केलं. नवीन आता व्हिडिओ येतात ना माता पालक FLM चे,
सर तो कॅम्पस
एक दोन्ही करू
एकच करा तिकडचा
तर त्याने आम्हाला खूप सुंदर असं म्हणजे मातांना मार्गदर्शन केलं. त्या कंटाळल्या नाही, म्हणजे काही वेळेला माता अधूनमधून पळून जातात पण त्यावेळेला त्या गेल्या नाही. त्याने व्यवस्थित ते हे केलं, त्याने कसं हँडल केलं, किमान म्हणजे जवळजवळ 5 ला 5 कमी असतेपर्यंत ते शाळेत राहिले
आमच्या.
तिथे काही अधिकारी लोक 4 वाजले का पळून जातात किंवा काही मार्गदर्शन न करता चला सया झाला शेरा झाला चला निघून जाऊ, पण ह्यांचं तसं मिळत नाही. ह्यांचं मार्गदर्शन करण्याची पद्धत वेगळी आहे.
लॉकडाऊन जेव्हा झालं बरोबर, मग त्यावेळेस मॅडमचा संपर्क तुमच्याशी कसा होता?
ऑनलाईन म्हणजे आमच्या मीटिंग्स महिन्याला असायच्या.
तुमच्या काही अडचणी असेल तर मॅडमला सांगत असाल ना तुम्ही?
अडचणी तर आता सर्वांनाच असतात, पण त्या त्याच्यावर आपण सोल्युशन काढायला पाहिजे. सगळ्याच अडचणी घेऊन बसलं तर कुठलाच कारभार होणार.
पण त्यांनी काय,
आता बघा ना, आता सध्या लॉकडाऊन पासून कितीतरी अडचणी आहेत व्यवस्थापनामध्ये, पण त्या घेऊन बसलं तर मुलं नाही शिकणार ना.
तरी त्याच्यावर त्यावेळेस ज्या अडचणी होत्या त्या कशा ते तुम्ही मॅडमला सांगितल्या आणि मॅडमनी काही कशा म्हणजे तुम्हाला गायडन्स केलं किंवा
मॅडमचं असं म्हणणं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत चला.
हो हो,
म्हणजे जरी आपण शंका विचारली पालक भेटत नाही विद्यार्थी बाहेर जातो कुठे तरी, पण मॅडमची अशी इच्छा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही वेळेने तुमच्या तुमच्या सोयीने परत तुमच्या शारीरिक म्हणजे मानसिक त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही मुलांपर्यंत पोहोचा आणि चांगला शक्यतो तुम्हाला फ्युचरला त्रास होणार नाही त्यासाठी चांगलं काम करा. अशा प्रकारचं त्यांचं मार्गदर्शन असेल.
त्यावेळेस तर थोडंसं ऑनलाईनही झालं होतं.
हा, ऑनलाईन माथाघाट करण्यामुळे पण आता
त्यावेळेस तुमच्याकडे मोबाईलचं तुम्हाला काही माहिती नसेल जास्त
मोबाईल नाही, पण आमच्या मॅडम मला शिकवायच्या त्या, मग त्या सगळं बघायचं ऑनलाईनचं असेल त्या बघायच्या ऑनलाईन. मी पण थोडंफार मला जेवढं जमतं म्हणजे वयानुसार तेवढं मी करायचं.
तुम्हाला वाटलं का थोडंसं मोबाईलमुळं थोडंसं मोबाईलची थोडीशी माहिती का किंवा थोडी जास्त माहिती झाली यामुळं?
नाही नाही, मोबाईलची माहिती झाली असं नाही, मोबाईलचा वापर जास्त झाला म्हणजे आता मोबाईलचा वापर जास्त.
नाही पण त्यावेळेस तुमच्या कसा मोबाईल असा मोठा होता?
मोठाच कारण ते गरज होती ना.
हो
ती पहिल्यापासून गरजच होता. आणि आता हे म्हणजे कसं आहे सरकारच्या दृष्टीनुसून म्हणजे हे मला छोटं मॉडेल वाटतं. आता आहे म्हणजे कम्प्युटर आहे प्रोजेक्टर आहे सर्व सुविधा आहे.
मग कधी मॅडमशी झूम वर मीटिंग केली असेल?
2-4-5 झाल्या मीटिंग
व्हिडिओ लावून मॅडम आमच्या इकडे
झूम वर मॅडम दिसायच्या आम्हाला आणि शिक्षक पण आमचे दिसायचे ना, मीटिंग पण चालू असायची. कधी कधी इथे रेंजचा प्रॉब्लेम आला तर रेंज जायची, मग अधूनमधून आम्ही जॉईनिंग करत होतो म्हणजे व्यवस्थित. म्हणजे त्यांचा केपी लोकांचा काय आम्हाला तसा त्रास आहे व्यवस्थित. आणि त्यांचा आणखी म्हणजे विद्यार्थ्यापर्यंत कसे येतील म्हणजे कसं त्यांना आली कागदोपत्री लोड जास्त आहे. तर त्यांना आता आमच्या मॅडम आहेत तर दर महिन्याला एक व्हिजिट करणार म्हणजे करणार, आणि ते असं व्हिजिट नाही धावती व्हिजिट नाही, किमान 2 तास ते आमच्या शाळेत असतात कमीत कमी, आणि अशा 4 ते 5 तास आल्या ना दुपारी आल्या का त्या संध्याकाळशिवाय जाणार
नाही.
त्यांचं मार्गदर्शन करण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. वेगळी
एखादा काही छोटा मोठा काही प्रॉब्लेम आला तर तो मॅडमनी
आता कालच
सपोर्ट कसा केला?
काल आमच्याकडे प्रॉब्लेम येणार होता. काल आम्ही दोन्ही शिक्षकांना आम्हाला पालघरला बोलावलं परवा दिवशी 22 तारखेच्या दिवशी की तुमचे सवर्ग एक मध्ये फॉर्म आहेत, ते तुमचे कागदपत्र का सबमिट करायला 2:30 येईल. आता आम्ही दोघं जर गेली तर आमची शाळा बंद होणार. शाळा बंद झाली आमची म्हणजे आमची लांबची लांबची मुलं आहेत, त्यांना घेऊन कोण जाणार? उद्या रोडवर असली काय असली तर मग लगेच आम्ही मॅडमना फोन लावला 9:30 म्हणजे शाळा सुरू होण्याच्या व्यवस्थापनाच्या अगोदर. मॅडम सांगतात एक काम करा, मी तिकडे फोन करून ठेवते सांगते ऑफिसला कार्यालय, तुम्ही फक्त एक जणांना जा, एक जणांना शाळा चालू. मग मी शाळा चालवली. मॅडमचं महत्त्वाचं काम, त्या अविवाहित आहेत, त्यांना कुठेही लांब टाकतील. मला का त्या मित्र रिटायरला आले, मला टाकला तरी मी रिझाईन घेईन, समजा काहीतरी करीन, अडचणी आल्या तर रजावर टाकेन, काहीतरी करू. पण त्यांना जायला तुम्ही जर मी शाळा सांभाळ, तुम्ही शाळा सांभाळ. मग माझ्या सह्या, मी आता रिटायरला आले ना, माझ्या सह्यासाठी मी काल गेलो, पण मी रजा टाकून जातो.
सर तुम्हाला पेन्शन आहे का?
हो मला आहे.
बरोबर.
नाही म्हणजे काय आहे माहिती का, म्हणजे आम्ही कोणीही आमच्या कोणत्याही कामाला जायचं असलं स्वतःच्या तर आम्ही रजा टाकल्याशिवाय जात नाही, आणि मॅडमच्या परवानगीनेच. म्हणजे ते म्हणतात तुम्ही माझी परवानगी घेतली तर मी तुम्हाला वाचवू शकेन. आणि सिस्टम प्रमाणे राहणं, म्हणजे सिस्टमला बगल देऊन राहणं हे चुकीचं आहे. सिस्टम महत्वाची आहे. मला स्वतःला वाटते मी नेटवर्क मध्ये काम करत होतो, सिस्टमला मी जास्त महत्व. बेशिस्तपणा.
कोविड मध्ये काय प्रॉब्लेम आले असं वाटतं तुम्हाला? कारण मुलांच्या शिक्षणामध्ये थोडीशी
कोविडमध्ये, आता विचार करा ना तुम्ही, मुलगा शाळेत नाही आल्यावर कसा होतो त्या पद्धतीने थोड्याफार, पण आता हळूहळू पिकअप आहे. म्हणजे पिकअप होतो म्हणजे ते त्याला वेळ लागेल. जेवढी वर्ष गेलं आपली डेअरी वाढली पोटाची तर ती कमी व्हायला, जेवढे वर्ष डेअरी वाढते तेवढे वर्ष ती कमी करायला होते. जेवढी वर्ष गेल्यात तेवढी वर्ष ज्या वेळेला होती ती मी कंटिन्यू, तेव्हा हे सुधारणं होईल. पण न भरून येणारं शिक्षण क्षेत्रातलं हे नुकसान आहे.
पण तुम्हाला वाटलं का थोडासा काय होईना दुसरा पर्याय पण आला?
आणि पर्याय निघाले ना, त्याला पालक जागृत झाला, आपल्या पाल्याची काळजी घ्यायला लागला, त्यानंतर हे अधिकारी लोकांचं पण जबाबदारी वाढली, त्यामुळे मार्गदर्शन करू लागले. ना मग त्यातून मग आम्ही पण घेतलं विजन की आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, कारण आपण ज्या सिस्टमवर राहतो त्याचा सगळा आपण लाभ घेतो. मग तिथपर्यंत आपण पोहोचायचं काम, आउटपुट मिळेल तेव्हा मिळेल. आउटपुटचे आम्ही ध्यान नाही दिलं, आउटपुट नशिबाचा भाग तो किंवा ते मेंदू आहे मशिनरीने म्हणत की फिट केले आणि त्याप्रमाणे प्रोडक्ट काढला असं नाही, त्याच्या मेंदूत काय आलं ते आपण सांगू शकत नाही. पण आम्ही आमच्या परीने, मॅडमच्या परीने आणि आमच्या कार्यालयाच्या परीने खूप प्रयत्न केला, म्हणजे खूप वातायत झाली नाही, म्हणजे 100% केलं.
त्याच्यामध्ये आणखी काही इश्यूज असतील म्हणजे मुलांच्या शिक्षण,
मुलांच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम काय झाला, मोबाईल जे पालकांचे होते ते कामाला काही काळानंतर बाहेर, तो त्यांना कमी प्रमाणात मिळाला. आणि मग आम्ही संपर्कात होतो, म्हणजे आता माझा परिसर सोशल डिस्टन्सिंग केवढंही पाळू शकतो. माझी 50 वर ॲट अ टाइम आली तरी माझ्या परसबागेमध्ये किंवा ह्या गार्डनमध्ये मी बसून ते करू शकतो. कोविड पेशंट नाही तेव्हा आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा, 4 कोणांचे गट करून ते व्यवस्थित ते आम्ही करत होतो. सोशल डिस्टन्सिंग आमच्याकडे पहिलं, आता आम्ही 2 टेबल दिसतात बघा आमच्यात पण 2 सोशल डिस्टन्सिंग, मास्क माझा काय, ह्या गोष्टी पाळल्या आणि ते झालं हळूहळू होते. आता होईल एवढं काय, म्हणजे असं त्याला काही इलाज नाही.
मग याच्यामधून काय वाटलं तुम्ही शिकलात गोष्टी नवीन?
याच्यात म्हणजे सतर्कतापणा जास्त पाहिजे, म्हणजे आपलं रोजचं काम रोज आटकून
नाही. कोरोनामधून काय शिकलं?
कोरोनामधून आपण म्हणजे असं शिस्त शिकलो,
शिक्षण नाही मुलांच्या शिक्षणामध्ये बदल झाला वगैरे असं
झालं, म्हणजे ते स्वयंअध्ययन करायला लागलं, म्हणजे स्वतः प्रश्न उत्तर शोधायला लागलं, स्वतः काहीतरी करायला, म्हणजे त्यांना पण वाटलं की आता काहीतरी केलं पाहिजे. पालकांना जाणीव झाली अभ्यासाचं महत्व काय आहे,
मुलांना मोबाईलचा वेळ लागला असं काय तुम्हाला पालकांकडून कळालं काय?
तसं काय लागलं,
गेम खेळत राहतात कधी कधी?
नाही तरी ती सहज प्रवृत्ती आहे त्यांची, थोड्याफार प्रमाणात ते काहीतरी त्यांना आकर्षण होतं ना ते मोबाईलचं. आता बघा ना, नवीन मुलाला ज्याला मोबाईल चालवता येतो त्याला ते आकर्षण असतं, ते आकर्षण संपल्यानंतर मग तो त्याच्या कामाला बरोबर लागतो. आणि थोडंफार आमचं लक्ष होतं ना, थोडीफार होतं ना, तेवढं समजून घ्यायला पाहिजे
तसं काय झालं असं काही.
एवढं तेवढा मोबाईल त्यांना मिळाला नाही ना, त्यांना अभ्यासापुरतीच मोबाईल, एवढा मोबाईल त्यांना मिळाला नाही असं एवढं मी नाही म्हणू शकतो.
मॅडमने काय तुम्हाला सूचना वगैरे दिल्या होत्या काही?
मॅडम वेळोवेळी सूचना देतच होत्या, म्हणजे तुम्ही संपर्कात राहा, अभ्यास करून घ्या, पेपर आम्ही घरापर्यंत पोहोचवले.
काही एखादी केस वाटते का तुम्हाला थोडीशी किचकट होती? मुलं एखादा मुलगा जास्तच एक नव्हता का, त्याची काही परिस्थिती असेल काही, त्याला काही करता येत नव्हतं असं काही? तुम्ही
एवढी परिस्थिती आमच्याकडे तेवढी काही कांची पण बिकट होती, पण आम्ही तिथपर्यंत त्याच्या पोरांत पोचणं, त्याला कागदपत्र देणं, वह्या पुस्तकं वाटणं वगैरे सगळा कार्यक्रम चालू होता. आमच्या स्वखर्चाने आम्ही वह्या वाटल्या.
काही मुलांच्या घरात पेशंट असेल तर त्या मुलांना अभ्यास नाही करता असं काही?
आमच्याकडे पेशंट झालाच
नाही झाला.
नाही झाला. आमच्याकडे पेशंट झाला नाही, अजिबात नाही. झालेले होते ते लगेच गेले, मी ते ॲडमिट झाले. चारच पेशंट झालेले आमच्याकडे, ते झाले ॲडमिट, झाले बरे होऊन आले. असं आमच्याकडे म्हणजे असा मोठा म्हणजे हे केलं आहे, काय केलं आहे, प्रतिबंधक म्हणून उपाय बंद केला तो एरिया असं नाही, सील केलेला नाही एरिया आमच्याकडे. आमच्याकडे इम्युनिटी पॉवरला आदिवासी समाज असून चांगली आहे त्यांची, आणि त्यांचे सिस्टम पण चांगले. ते दुसऱ्या गोष्टी मला लक्ष नाही दिलं, कोविडमध्ये ते त्यांनी काहीच नाही केलं अशा आहे. म्हणजे एवढं नको, पण के पी असावे.
के पी के पीकडून तुम्हाला कसं काय सपोर्ट, एखादं उदाहरण द्याल.
सपोर्ट म्हणजे आता आमच्याकडे आले ना मॅडम, का एखादा घटक जर मुलांना त्यावेळेला,
ते घटक तर येतात, पण एखादं उदाहरण द्यावं, एक या दिवशी आले होते तर अशी अशी गोष्ट घडली होती, तर मग मॅडमनी सांगितलं का असं असं करायचं किंवा एक्स वाय झेड वगैरे असं, म्हणजे एखादा प्रसंग सांगा ना थोडंसं.
तसा एवढा महत्त्वाचा
खूप राहतात, दैनंदिन चालूच राहतात.
आमचे प्रसंग होता, पण मॅडम आल्यानंतर तेवढा प्रसंग नाही, पण कधीतरी मॅडम अशा येतात की ते आम्हाला माहीत नसतं आणि ते वर्गावर शिकवतात, आणि शिकवल्यानंतर मग अचानक आम्हाला सांगतात चला लेसन घ्या, आम्ही लेसन घेत होतो. त्यात आम्हाला ते वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करतात. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही डिस्ट्रॅक्शन जास्त करण्याऐवजी मुलांना जास्त बोलायला शिका, मुलं बोलती झाली नाणी मामा नेहमी शर्यत देतात, तुमची मुलं बोलतात, फक्त तुम्हाला थोडी आता मेहनत करायची आहे लॉकडाऊनमुळे, ती करा म्हणजे तुम्ही काम करतात लवकर येतात. आम्ही 9:30-10 येतो.
नाही तुम्ही एखादं उदाहरण नाही दिलं सर,
काय उदाहरण
म्हणजे एखादा प्रसंग आला बघ थोडासा चालूच राहते, पण ते एखादं तुमच्या लक्षात असेल तर काय सांगा थोडंसं.
प्रसंग काय तसा असला तर म्हणजे असं कॉम्प्लिकेटेड झालं तर प्रसंग सांगायला
पाहिजे. नाही कॉम्प्लिकेटेड नाही झालं तरी थोडंसं वाटलं बघ तुमच्या लक्षात आलं त्यावेळेचा असं प्रसंग गोष्टी. प्रसंग म्हणजे एकदम काही सिरियस गोष्ट झाली असं तर काही नाही, पण चांगली पण प्रसंगच राह, चांगले पण प्रसंग राहतात, म्हणजे आनंदाचे पण प्रसंग राहतात. ते पण सांगू शकता तुम्ही का बा अशा आमच्या इथल्या मुलांनी मॅडमनी सांगितलं, आम्ही पण मेहनत घेतली, मग काही मुलांनी
आता बघा
बक्षीस वगैरे किंवा काय असं काही गोष्टी झाल्या.
आता मॅडम आम्हाला
चांगलं करून
मॅडमच्या याने म्हणजे मेहनतीने चालू वर्ष आम्हाला दप्तर वाटप झालं. म्हणजे काहीतरी एक कंपनी होती त्यांची दप्तर वाटप.
हा ते ठीक आहे, ती गोष्ट वेगळी.
अनेक आनंद
त्याच्यामध्ये. दुसरी अशी गोष्ट आहे का एखादा मुलगा जास्त लक्ष देत नव्हता तर तो लक्ष द्यायला लागला, तर वर्गामध्ये जेव्हा आपण निरीक्षण करतो.
आता काय झालं,
निरीक्षण करायला
मॅडममुळे काय झालं सांगतो. मॅडम त्या मुलांपर्यंत जातात, त्यामुळे त्यांना त्यांची भीती पण म्हणजे अधिकारी लोकांची आता त्यांना भीती नाही, ती एक कमी झाली. म्हणजे तो आनंदाचा विषय, अधिकारी आले का सगळे कसे टाईट होतात तशी पुन्हा आली त्यांनी मॅडम मॅडमना हात मारत बसतो, आणि मॅडम त्यांच्याशी बसून अभ्यास घेतात. काही घटना एखादी कमी असेल तर आम्हाला सांगतात की हे तुम्ही करा, मग आम्ही ते करतो. तो आनंदाचा विषय, परसबागेसाठी सुद्धा त्यांचा कितीतरी
अनालिसिस करा असं काही मॅडम बोलल्या का तुम्ही
तेवढ्यापर्यंत? काय
गेलं नाही,
पण ते बोलले की माझं ट्रेनिंग झालंय काहीतरी असं बोलले, आणि त्या संदर्भात आता आपल्याला पुढे मागे प्रोजेक्ट पण येईल. FLM पण तसंच आहे म्हणे, एक प्रकारचं FLM पण तसाच प्रकार आहे. FLM खूप छान आहे.
निरीक्षण करा असं काही म्हटले कधी मॅडम?
मुलं ते नेहमी म्हणतात की मुलांच्या तुम्ही राहा म्हणजे तुम्हाला कळेल का आहे, म्हणजे जे काय तुम्हाला गावा आहे ते तिथे आहे सर, आणि जे जे तुम्हाला जाणायचं आहे ते तिकडेच जाणायचं आहे, आणि जाणल्याशिवाय काय होणार नाही सर. आणि आमच्यावर त्यांचा काय असा रोष नाही, तुम्ही म्हणे पोरांपर्यंत जातात तसं, त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही सर.
बरं, तुम्ही तर मोठा ऍक्च्युली आता रिटायरमेंटवर आलेला.
बरोबर.
आता तुम्हाला काही एकच के पी नाही, अनेक के पी पण तुमच्याशी संपर्कात होते, म्हणजे जसे एक आले बदली झाली दुसरे आले. बरोबर. आज शेरेच्या संदर्भात शेरात बदलला असं तुम्हाला वाटलं का?
कालांतराने शेरे बदलत आले.
कालांतराने कसे बदलत आले?
म्हणजे आता कसं मुलांच्यावर जास्त भर दिला. पहिले म्हणजे आमच्या येण्या जाण्यावर वगैरे असा भर असायचा, अभ्यासावर. आता अभ्यासावर जास्त शेरे मुलांसाठी जगात, मुलांसाठी प्रगत, मुलंही आपली दैवत आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला कधी त्यांनी ब्लेम केला नाही, म्हणजे तुम्ही करत नाही असं नाही, आणखी जास्तीत जास्त भर द्या सगळ्या गोष्टी.
हां हां, त्याच्यामध्ये तुम्हाला असे वाटलं असेल ना का के पी आपल्याला मदत करते म्हणून?
आहेच ना, मदत त्यांची तर आहे, त्यांच्याशिवाय काम नाही होणार. तर आम्ही जर कार्यालयाला कधी जाणार?
हो, कसं
कार्यालयाशी माहिती कशी मिळणार? एक आला तर 100 जणांना, आम्हाला 25 जणांना होतो. आम्ही 25 जण तिकडे जाऊन घेण्यात ते 25 डोके वेगवेगळे ऐकून येऊ शकतो आणि थोडासा होल्ड राहतो ना.
आणि काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा किचकट वाटल्या तर अशा वेळेस मॅडमनी कसं काय
किचकट वाटलं का ते सांगतात की तुम्हाला काय समजत नसेल ना तर विश्लेषण चर्चा ते सगळं चांगलं निघेल.
एखादं उदाहरण देऊन सांगा.
आता फॉर्म वगैरे भरायचा असला एखादा तर त्याची माहिती असली ना का जर जरी कधी वेळेला सगळ्यांनाच काय अधिकाऱ्यांना माहीत नसते पण आपल्यातले पण काही अनुभवी लोक असतात ते अनुभवीच्या लोकांचा मदत घेऊन आणि सगळ्यांच्या चर्चेने ते एखादा फॉर्म वगैरे ते क्लिअर करतात. म्हणजे असा एक प्रकारचं त्यांचं वेगळं मार्गदर्शन असतं म्हणजे आणि ते टाइम टू टाइम असतं आणि कधी मीटिंग चुकवत नाही. मीटिंग त्यांना म्हणजे ते आमच्या मीटिंग आणि जर 5 मिनिटं जरी उशीर झालं किंवा 2 मिनिटं उशीर झाली तरी ते दिलगिरी व्यक्त करतात आणि तेवढा वेळ भरून घेतो.
तुम्हाला सांगितलं का काही ऍक्शन प्लॅन करावं असं काही?
म्हणजे कृती
आराखडा
बोललेलं ना मागे शाळेचं कधी तुम्हाला वाटलं तुम्हाला योग्य वाटत तर आपल्या शाळेचं जे आउटपुट आहे त्याच्यात काहीतरी करा असं तुम्हाला योग्य
वाटलं. तर तुमचं मत आहे की केंद्र प्रमुख शिक्षकांच्या समस्या समजून घेत
घेत आहो आणि हे पद असावं म्हणजे ते कुठून भरावं काय भरावं त्याच्यावर मी चर्चा नाही ते शासनाचं. पण एक के पी असल्यामुळे आम्हाला संघटित पण आहे असं शाळांचं जसं कसंही काम करत संघटित केंद्र मस्त म्हणजे संघटित केलंय त्यांनी म्हणा लागेल त्यांना आणि कोणाचीच कंप्लेंट नाही. एवढा मोठा प्रॉब्लेम काही शाळांचा
असा जो माहोल तयार झाला आहे के पी कडून केंद्र प्रमुखांकडून तुम्हाला वाटतो का असा थोडासा कंटिन्यू व्हावा?
माहोल म्हणजे काय?
म्हणजे जी के पींनी ट्रेनिंग घेतली मग ते तुम्हाला मार्गदर्शन करायला लागले तुमच्यामध्ये बदल घडून आला असं वाटलं का तुम्हाला?
बदल दिसतच नाही का सर.
काय बदल दिसत?
म्हणजे आता आम्हाला पण वाटतं की वेळच्या वेळी आपण कामं करावी मुलांपर्यंत पोचावं अशा गोष्टी घडतात हळूहळू. म्हणजे हे एकदम जरी नाही त्याने शिकवलं ना माझ्यापर्यंत आलं नाही पण आपल्याला जे चांगल्या गोष्टी आहेत त्यामुळे आत्मसात केल्या का आमच्या मन प्रगती होतं. आता पहिलं आम्हाला असं वाटायचं की चाल दे कशाला आता मी रिटायरला आहे माझी खूप रजा शिल्लक पण नाही जेवढा वेळ आहे माझ्या शिक्षण क्षेत्रात तेवढा देऊ. त्याने मग असं पण सांगितलं नंतर तुम्हाला कोण बोलवणार आहे एक विषय त्यांचा पडला की तुम्हाला नंतर पण बोलवणार आहे आता वेळ संधी आहे वेळ आहे ते घ्या शिकवून म्हणून त्याचा आनंद मिळवा असे त्यांचे विचार आहेत. पुढे पुढे कुटुंबाला कोण शिक्षण क्षेत्रात बोलावणार आहे?
तर तुम्हाला हा प्रोग्राम पुढं कंटिन्यू करायला असं वाटल का बघ के पी असायला पाहिजे असं ट्रेनिंग घेतलेला के पी असायला पाहिजे
चांगले के पी असायला किंवा त्यांना पण शिक्षणाची स्वतःला आत्मीयता आवड
पाहिजे
म्हणजे नुसतं काही
युनिसेफचे कोणी आले का इकडं
हे तुम्ही पहिले येतात
किंवा तुमचे सीके ऐकून आहे का सीके संस्था? नाही. आपले डायटचे कोणी आले?
डायटचे लोक
येत राहतात
ते येतात आणि आमचे बघून
कोण कोण आलेले काही अंदाज?
ते कीर्ती मॅडम येतात कीर्ती रावळ मॅडम येतात नंतर त्या मग माधुरी मॅडम होत्या
केतकी रावळ
सर्व शिक्षामधून येतात ते
असं का. विजय रावळ कधी आले होते का?
विजय रावळ नाही आले कधी पण संपर्कात आहेत कारण आम्ही एकत्र शाळेत कामाला होतो सोनावे शाळेत सफाळा एरियातच आहेत ते त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन होतं.
काय सांगतात ते?
त्यांचं म्हणजे मुलांपर्यंत मुलां बसा बस आपाप शिक्षण होईल.
इकडे कधी आले ते? त्यांच्याकडून काय शिकलं काय थोडंसं?
तसं आपल्याला गरज असली एखादी अडचण असली तर शैक्षणिक साहित्यात त्यांचं जास्त भर आहे साहित्यात मुलांना खेळायला द्या असं.
शाळेमध्ये असं काय काही घडलं का थोडंसं वाटलं बा काही गोष्टींमध्ये बदल करावा लागता असं तुम्ही आता सांगितलं शहराची गोष्ट आहे वर्ग निरीक्षण आहे तुमची मटेरियल कसं वापरायचं शिकवताना हे पण शिकवलं असेल तुम्हाला ट्रेनिंग वगैरे झाली असं वर्कशॉप वगैरे?
तर मटेरियलचं आपण मटेरियल पहिलं पोरांपर्यंत पोचवायचं
हो
आणि पोचवून झाल्यानंतर त्याची सुरक्षितता पण तेवढीच महत्त्वाची कारण मी यंदा आहे पुढच्या वर्षी नाही दोन वर्षानंतर ते साहित्य दुसऱ्या शिक्षकांना दुसऱ्या विद्यार्थ्यांना वापरतो. मटेरियल पण आम्ही मटेरियल पण आम्ही त्याची काळजी घेत होतो. आता माझ्याकडे पण शैक्षणिक साहित्य माझ्याकडून मी स्वतः पण बनवलेलं आहे, म्हणजे उतारे ते 25 उतारे, कविता संवाद, त्यानंतर गणिताचे साचे, त्यानंतर त्यांना स्वयं अध्ययन जास्त महत्त्वाचं माझ्याशी. स्वतः विद्यार्थी करायला लागले साहित्यापेक्षा मी जे स्वयं अध्ययनाचं साहित्य असतं ना त्यात मुलं जास्त करतात, आवडते मला करायला म्हणतं, त्याच्यात त्यांचं लक्ष चांगलं असतं. के पी आमच्या सगळं साहित्य विहित घेऊन बसतात, आम्हाला डेमो देतात. आणि आता त्यांनी मला आम्हाला
तुम्ही के पींना सांगतात का आपल्या आमच्या वर्गामध्ये असे अशा प्रकारचे थोडेसे मुलं आहेत ज्यांची प्रगती थोडीशी कठीण वाटते, तर काय करायला
सांगायची गरजच नाही लागत त्यांना, असं का? ते बरोबर चेहरे ओळखतात आणि त्यांना बरोबर मार्गदर्शन करतात.
तुम्ही नाही ओळखत चेहरे,
आम्ही सांगितलं तरी पण ते त्यांना चेहरे बरोबर परव चेहरे ओळखण्याची केपींची ओळख.
तुम्ही कधी विचारलं का तुम्ही कसे काय एवढे बरोबर चेहरे ओळखता?
आता पोलीस कसे ओळखतात सर, तसं त्यांचा अभ्यास असतो.
तुम्हालाही पण ते
आता आम्ही पण आमच्या
त्यांच्या संपर्कातच राहतो ना.
आम्ही संपर्क आम्ही आम्हाला तर माहीतच असतं ते, पण ते आम्हाला आम्ही सांगण्याच्या अगोदर ते चेहरे अधिकारी लोक व्यवस्थित त्यांचं काम करतात आहे, त्यांना पण लोड आहे. आपण सांगतो तीन
बरं,
आता त्यांना 10 शाळा असते तर आमच्याकडे 2 वेळा व्हिजिट दिली असती, आता त्यांना 3-3 केंद्र आहे, तो लोड आहे ना त्यांच्या.
सर तुम्हाला काय वाटतं शिक्षकांच्या कोणत्या समस्या आहे, समस्या काय आहे शिक्षकांच्या प्रमुख समस्या?
प्रमुख समस्या म्हणजे एक वर्गाला एक शिक्षक असतो, म्हणजे तिकडे सगळी समस्या संपते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आता प्रोजेक्ट आहे आपला, तो पालकांना थोडा संपर्कात जास्त घ्यायला लागतो. पालक खाली हे कायद्याने मोकळे आहे, पालकांवर कुठे बंधन आहे? थोडीफार प्रमाणात जसं प्रायव्हेट स्कूलमध्ये पालकांवर बंधन येतात, तशा प्रकारचं थोडंफार पालकांना पण ह्याच्यात आता सर पालकांचं सहकार्य घ्या, त्यांच्या मिटिंगी घ्या, हे सर्व होते आपल्या, पण थोडंसं बंधन असावं थोडं
काय पण कसं
म्हणजे अभ्यासाबाबतीत त्यांनी करून घ्यावं वगैरे असं.
ते आता त्यांना पालकांना जर येत नसेल तर ते काय करून घेणार आहे?
ते पण खरं पण मग तिकडे वरून कुठून तरी व्हायला,
ते तर म्हणले असेल का आम्ही आमचं घर आम्हाला कळत असेल तर पोरांना आम्ही घरीच ठेवलं असं कशाला तुमच्या जागेत
पाठवलं म्हणणं आहे. पण माझं मस्त मत थोडंफार तरी इंधन किंवा त्यांना मुलांना म्हणजे काय केलं आहे काय नाही ते थोडं तरी बघा. आहेत ना आता सगळे प्रत्येक कुटुंबात एक एक विद्यार्थी चांगला शिकलेला आहे, आता प्रत्येकाचा एक एक मोठा मुलगा पण शिकलेला आहे. आता कसं झालं आहे खूप 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 करायचं, पहिलं कसं खूप कमी करायचं होतं आणि दृढीकरण जास्त होतं, आता वेळ कमी पडतो.
शिक्षण पद्धती बदलली वा असं वाटतं का तुम्हाला? शिक्षण पद्धती बदलली, तुम्ही किती काळाची बदल वेगळ्या
बदलली पाहिलं? आता मी किती काळ बघितलं
हे काय ना,
आता मी 2.5-2.5 तास पायी चालवतो शाळेत, तेव्हा शिक्षण केलं तरी माझे विद्यार्थी टापलंच तर होते का, तर मला काम कमी आणि करून घेणं जास्त होतं. आता काम जास्त आहे, लोडिंग जास्त आहे. एकच आता मी माझे 2 वर्ग क्लास सांभाळायचं, परत मी हे लोडिंग करत, आता मला सोमवारी ऑडिटला पण जायचं, मग त्याची तयारी करणं, सगळ्या गोष्टी येतात. आणि आता धान्य आलं ते धान्य वाटप करायचं, सगळ्या गोष्टी वाढत वाढत चालत कमी.
तर ते कसे प्रॉब्लेम आहे?
प्रॉब्लेम सोडवायचे मग आपण वेळ द्यायचा जास्त
जास्त वेळ द्यायचा.
आम्ही वेळ देतो, आज आम्ही 9:30 होतो, प्रॉब्लेम होतो म्हणजे त्यांना पालघरला जायचं होतं, एक कागदपत्र पोचवायची दिली, आम्ही 9:30 बघू. आमचं 1:30 एक तासात आम्ही आमचं सगळं आटपलं, माझं पण नावं वगैरे ओढायची होती रजिस्टरला, ती मी ओढून घेतली, मग माझ्या लेक्चरला आपलं क्लास वगैरे थोडा. मग आता असं वाटत
का इतर कागदपत्रांचा तुम्हाला त्रास वाटतोच ना?
आता एक एक शाळेमध्ये क्लर्क
डेडलाईन पण राहत,
डेडलाईन म्हणजे आताच्या
दिला
असते,
तुम्ही तिकडं टीचिंगचं काम बांधला ठेवा आणि पण हे आम्हाला पाठवून द्या.
नाही बंद ठेवा असं त्यांच्यात हे
नाही, इनडायरेक्टली शेवटी तुम्ही काय टीचिंग करत करत काम करणार आहे असं करणार आहे काय तुम्ही?
वेगळं टीचिंग गृहपाठ द्यायचा किंवा सध्या द्यायचा की हा भाग वाचा पण आपला आटून घ्यायचा, अशा प्रकारे करावं लागतं, ऍडजस्टमेंट करावीच लागणार. आता कसं आहे वरच्या म्हणजे देशाच्या आर्थिक व्यवस्थेने विचार केला आपण तर आपल्याला थोडा जादा लोड घ्यायला पाहिजे, त्याला पर्याय नाही
असं का? मग भले एक वर्गाला चार सहा वर्गांना एक टीचर जरी ठीक आहे,
तसं नाही ते
लोड घ्या
चुकीचं आहे. लोड घेण्याचा अर्थ तुम्ही वेगळा घ्या. लोड घेणं म्हणजे काम आले ते तुम्हाला करायला पाहिजे, नंतर त्याचे कारण
दोन चार चार क्लस्टरचे काम जर या काही काही व्यक्तीला दिलं तर करायला पाहिजे त्यांनी.
त्याने आता नाही म्हणजे लोड तसा तुम्हाला समजला नाही. लोड म्हणजे कसं एखाद्या अवेळी काम येणार आहे ना, त्यांना तेवढं केलं पाहिजे
आपण.
पण हे नाही म्हणजे कायमस्वरूपी लोड नाही त्याला. आता कायमस्वरूपी जर एका एक दिवस बैलाच्या गाडीमध्ये जर वजन भरलं तर एक दिवस दोन दिवस चार दिवस बैल नेतो, सरावाने नेतो, पण तो लवकर म्हातारा होतो. म्हातारा लवकर एनर्जी तेवढी कमी पडते. करायला पाहिजे म्हणजे थोड्या बदल, थोड्या पण काही प्रमाणात जे बदल तुम्हाला वाटतात आता तुम्ही बोलले ना ते बदल व्हायला पाहिजे. तुम्ही जे बोलले की तुम्हाला असं वाटते का केपीला लोड येतो का तुम्हाला लोड येतो का, तेवढं ज्या अर्थी तुम्हाला समजलं ते त्या अर्थी तेवढे बदल व्हायला पाहिजे.
आता आम्हाला समजून काय फायदा, तुम्ही नाही सांगितले तर आम्हाला काय समजणार आहे?
ते आमच्या कोड ऐकतो,
कारण जे प्रत्यक्ष व्यक्ती जिथं असतो तो प्रथमदर्शी असतो.
पण मी एक दिवस सांगून पेक्षा तुम्ही ते प्रत्यक्षात म्हणजे निहाळणं किंवा त्याच्या मी जरी केवढे जरी सांगितले त्यापेक्षा ते वेगळ्या पद्धतीने त्याचा डाटा तयार झाला पाहिजे. टॉप लेवलवर सगळ्या ठिकाणी तो डाटा तयार झाला तर त्याच्यावर हे होईल. एका माझी मुलाखत
सर पण असं डेटा तर होतच जा
माझी एकट्याची मुलाखत घेऊन काय काय ते सगळा डाटा तयार झाला.
आता सगळे काही प्रश्न उपस्थित केले का तुमच्या युनियन मध्ये, टीचर युनियन असतील ना मोठे?
मी कुठेच मी एक काळ माझा असा होता की मी शंका विचारायचो पण त्यातून मला काही आउटपुट मिळालं नाही. म्हणजे शंका निरसन झाल्या पण मी माझं स्वतःच आत्मपरीक्षण केलं की आपली एनर्जी बाहेर जात.
काय शंका उपस्थित?
कुठलीही एखादी शंका, समजा आपल्याला एखादी गोष्ट समजली नाही, एखादं स्ट्रक्चर समजलं,
एखादं उदाहरण.
आता हे दुसरी ते प्रश्न आहे गणिताचा की त्यात संख्या डिवायडेशन करायची, म्हणजे 87 संख्या आहे तिचे दोन समान भाग करा, त्याची बेरीज तेवढी आली पाहिजे. ते दुसरीच्या मुलांना हाड आहे. माझी शंका मी अशी माझ्या मनात आलेली मी विचारतो सभेमध्ये, पण मला एका शिक्षकाला मी आता पहिले विचारून बघतो. मी शिक्षकाला विचारलं म्हणे हे थोडंसं आहे सरावाने नंतर येते. पण माझ्या एका विद्यार्थ्याने केलं, मी जरा किमान 10-20 संख्या दिल्यानंतर मग त्याने सांगितलं तू सराव दे ना, तर मग यानं सराव दिल्यानंतर ते वराने 50% जास्त मला दिलं ते आउटपुट. मग आम्ही असं सरांची डिस्ट्रिक्शन करतो, आम्ही राहत जायला होतो शब्द गेला का तू इकडे हे होतं. मला काय देताना म्हणून आपण थोडाच हातचा वळून
बरोबर आहे. समस्या आहे तर पुढे यायला पाहिजे समस्या. आता ठीक आहे, तुमचं तसं रिटायरमेंटचं वय आहे, तुम्ही काय आपण रिटायर झाले का आपलं घरी व्यवस्थित समस्या होत्या खूप, पण काय सहन करायची गोष्ट आहे. ठीक आहे झालं. आता समजा दोन शिक्षक आहे इथं, एक शिक्षकाला परत घरी पाठवतील, तुम्ही रिटायर झाल्यानंतर जर भरतीच करणार नाही इथं म्हणजे सांभाळणार शाळा सांभाळ काय एवढं, तुमची शक्ती वाढवा थोडीशी म्हणजे
शासन करील ते काय करायचं आपण ह्याच्यात लक्ष
आपणच तर शासन आहोत.
दरबार त्यांचा आहे, सिस्टम ती
लोकशाही काय म्हणते लोकांचं
सिस्टम त्यांचे ते ज्यानगरा
लोकांनी ठरवून दिलेलं.
आता मी त्यांना सांगून ठेवलं तुम्ही समजा अडचण आली इकडे, आता तुम्ही कार्यालयाच्या संपर्कात गेले कामासाठी, प्रॉब्लेम असला तर तुम्हाला गरज असेल तर मला तुम्ही बोलवू शकता, पण कार्यालय हे बंद, फक्त क्लास बोलवू शकता, तेवढा वेळ मी देऊ शकते.
चालेल, धन्यवाद तुम्ही तुमची मतं. आणखी काही समस्या वाटतात का टीचरच्या?
आता माझ्या काय समस्या
तुमच्या काय नाही, त्यांच्याच आहे
त्यांच्या, मी देऊन तुझं काय त्याचा उपयोग होणार?
त्या दुसऱ्या मॅडम परमनंट आहे का?
हो, त्यांना पण पेन्शन चालू आहे, व्हिडिओ चालू.
त्यांना पेन्शन आहे? पेन्शन बंद झाली का नंतर त्यांना? नाही,
2005 नंतर पेन्शन नाही.
बंद काय करतील ते नंतर? तुम्ही तर ठीक आहे,
काय करतील करावं ना. मी म्हणेन तर
काय करावं,
काय करावं जेव्हा लागल्यानंतरच सुरू करावं. अर्धा पगार टाकून द्यायचा, अर्धा पगारच सांभाळायचं, 25 वर्ष करायचं किंवा 10-20 वर्ष केलं तरी बस होतं, नंतर तेवढे पेन्शन डबल चालू होतं. इन्व्हेस्टर राहायला पाहिजे, मार्केटिंगमध्ये थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे. मला कधीच पैशाची उणीव नाही बसली शाळेसून. हां का, तर माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं, नोकरी लागलास पहिला पगार बँकेत टाकून दे, दुसरा पगार झाला मग काढायला सुरुवात कर, एक पगार कायम राहिला. वाट वडिलांची शिकवण पण तेवढी होती.
हो, पण आता तुमचे पगार किती होते? आता नंतर तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस राहते, तर ते
500 2000 मी 300 रुपयावर काम केले. 10 रुपये
त्यावेळेस केलं, पण
10 रुपये दिवस शहापूरला.
हो, पण त्यावेळेस पैसे ऍक्च्युली किंमत जास्त होती पैशांना, आता त्याचं लेवल कमी होत गेले.
10 रुपये म्हणजे नथिंग त्याच वेळा, कसं तर 10 रुपये.
पण त्यावेळेस
जायला 25 रुपये तिकीट होतं.
त्यावेळेस खूप 10 रुपये म्हणजे पण खूप होते. आता
त्यावेळेला म्हणजे कधी
काय 10 रुपये
दिल्याशिवाय मुलं येणार नाही.
हो, असं तेच मी सर, पैशाचा फरक होत गेला ना सर.
बर, पण तुम्ही म्हणतात ना, ज्या वेळेला मला 1500 रुपये पगार होता त्यावेळेला मी 500 रुपये बँकेत टाकत होतो. पण आता मला 50,000 वरती पगार आहे, त्या पटीत पैसे नाही पडत बँकेत, म्हणजे महागाई जास्त वाढली.
बघा बरं, आता बोलला ना तुम्ही महागाई वाढली म्हणजे,
आणि किंवा आपल्या आपल्या रुपयाचं मूल्य कमी झालं असं. बघा मी एक काहीतरी झालं.
हो, चालेल, धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल.